नमस्कार मित्रांनो, हे स्टीव्ह डुपुईस आहेत डॉक्टर बॉब थियेल यांच्यासोबत बायबल न्यूज प्रॉफेसी प्रोग्रामसाठी, जे तुम्हाला बायबलच्या भविष्यवाणीच्या प्रकाशात जागतिक घटनांचे बातम्या आणि विश्लेषण घेऊन येत आहेत. डॉक्टर थियेल, आपण एका कॅलेंडर वर्षाच्या शेवटी येत आहोत आणि दुसऱ्या कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीच्या जवळ येत आहोत. 2026 अखेर मोठे संकट सुरू होईल का?
नाही.
ठीक आहे, मग 2026 शेवटपर्यंतची उलटी गिनती सुरू होण्याची शक्यता आहे का?
बरं, काहींना असं वाटतं. कोणीतरी मला टिम मॅकहाईड नावाच्या एका सबबाटेरियनकडून काहीतरी पाठवलं. मथळा म्हणतो 2026 अंत सुरू होईल याची मला खात्री का आहे आणि तुम्ही त्याबद्दल काय करू शकता. त्यात म्हटले आहे की त्याला कदाचित कळले असेल की येशू शब्बात वर्षात परत येणार होता आणि तो संभाव्य तारखा आणि इतर काही शोधण्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टींचा विचार करत आहे. आणि तो म्हणत आहे की मी असे म्हणत नाही की हे प्रभू असे म्हणतो. आणि तो म्हणतो की तो संदेशता नाही, तो पहारेकरी किंवा कोणीही नाही. तो म्हणतो की तो भाकीतही करत नाही, पण त्याला वाटते की उलटी गणना तिथेच सुरू होऊ शकते. तो म्हणतो की तो 2026 हा शेवट आहे याची खात्री सामायिक करत आहे. आणि तो म्हणतो की तो बांधवांना आशीर्वाद देण्यासाठी आणि बांधण्यासाठी हा प्रकटीकरण सामायिक करत आहे. जरी त्याने फक्त असे म्हटले होते की तो संदेशता नव्हता आणि देवाने त्याला सांगितले नव्हते, तो म्हणतो की जर ते नाकारलेच पाहिजे तर तो म्हणतो माझ्याकडे माफी मागण्यासारखे काहीही नाही. शिक्षक म्हणून माझी प्रतिष्ठा धोक्यात नाही. पण त्याचा विश्वास आहे की 2026 हे दुःखाची सुरुवात आहे. आणि तो म्हणतो की त्याला आशा आली की त्याचा विश्वास चुकीचा असेल. आता मुळात त्याच्यासारखे लोक म्हणत आहेत की त्याला विश्वास आहे की या युगाच्या शेवटच्या 7 ओळी गिणती 2026 सुरू होईल. ते खरोखर तेच म्हणत आहेत.
पण हे गृहस्थ थोडे गोंधळलेले दिसतात की त्यांना खरोखरच खात्री आहे की हे महान संकटाच्या सुरुवातीचे वर्ष आहे की नाही. तरीही 20 चक्र किती महत्वाचे आहे?
बरं, हे एका बाबतीत नाहीये. येशूने शेवट कधी होणार आहे हे ठरवण्यासाठी सब्बॅटिकल वर्ष, जुबली वर्ष किंवा तत्सम काहीही मोजायला सांगितले नव्हते. जे लोक त्यावर अवलंबून राहतात त्यांच्यापासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. तसे आणखी एक शब्बात पाळणारा आहे जो एकतावादी आहे. त्याने सांगितले की जुबली वर्ष 2026 सुरू होणार होते आणि त्याने असे सांगितले की हर्मगिदॉन 2026 किंवा 2027 होणार आहे, परंतु ते शक्य नाही. आता असे म्हटले तर 2026 हे सब्बॅटिकल किंवा जुबली वर्ष असण्याची शक्यता कमी आहे. आता यावर्षी तिमोथी मिरिमन नावाच्या एखाद्या व्यक्तीने मला त्याने लिहिलेल्या पुस्तकाची एक अनपेक्षित प्रत पाठवली ज्याचे नाव आहे उम्हाला वाटते त्यापेक्षा खूप उशिरा आहे. त्याने पुस्तकात असा दावा केला आहे की येशू मशीह 2026 करण्याच्या सणाच्या दिवशी परत येईल. ते शक्य नाही. त्याने जे लिहिले आहे ते येथे आहे. देवानी 7 विश्रांती घेतली. बायबल म्हणते की प्रभूचे वर्ष 1000 आहे आणि 1000 एका दिवासासारखी आहेत. आदामापासून ख्रिस्तापर्यंतचा काळ अंदाजे 3357 होता असे त्याच्या मते 3357 होती. ख्रिस्तापासून 2024 झाली आहेत जी आपल्याला 98 करोना आहे वर्षांत पोहोचवते. मला वाटत नाही की त्याची संख्या बेरीज केली आहे. येशू 2026 परत येणार आहे कारण ती 7000 असेल. 2026 संकट सुरू होईल आणि 7 शांतता करार अर्ध्यावर मोडला जाईल आणि देवाचा क्रोध ओतला जाईल असे या माणसाने त्याच्या पुस्तकात म्हटले आहे.
तुम्ही म्हणता की 2027 येशूचे परत येणे शक्य नाही. का नाही?
कारण येशू आणि दानियेल यांनी उल्लेख केलेल्या आवश्यक घटना घडलेल्या नाहीत. शिवाय येशूच्या मते जेव्हा तो परत येतो तेव्हा तो संकटानंतर असतो. आपण मत्तयाच्या पुस्तकातील अध्याय 24 जो वचन 29 सुरू होतो न्यू किंग जेम्स, येशूने म्हटले, त्या दिवसांच्या संकटानंतर लगेचच सूर्य अंधकारमयी होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातील पडतील, स्वर्गातील शक्ती डळमळीत होतील. वचन 30, मग मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह स्वर्गात दिसून येईल. पृथ्वीवरील सर्व जमाती जेव्हा मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या ढगांमध्ये सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना पाहतील तेव्हा शोक करतील. तो आपल्या देवदूतांना कर्ण्याच्या मोठ्या आवाजाने पाठवेल, तेव्हाच कर्ण वाजतो आणि ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चारही वाऱ्यांमधून त्याच्या निवडलेल्यांना एकत्र करतील. तसेच तिसऱ्या वचनापासून सुरू होऊन काही वचनेवर येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले की या गोष्टी कधी होणार आहेत. येशू म्हणाला, सावध रहा की कोणीही तुम्हाला फसवू नये. येशूच्या नावाने बरेच लोक येतील आणि म्हणतील की ते ख्रिस्त आहेत. ते अनेकांना फसवतील. आता आपल्यापैकी बहुतेकांप्रमाणे शिष्यांना हे जाणून घ्यायचे होते. येशू म्हणाला, काळजी घ्या की तुम्ही फसवले जाणार नाही. पण जर मोठे संकट 2026 सुरू होऊ शकले नाही तर शेवटची उलटी गिनती 2026 होऊ शकते का? तेव्हा हर्मगिदोनाची उलटी गिनती सुरू होऊ शकते का? बरं, जर आपल्याला निश्चितपणे भविष्यसूचक पुष्टी दिसली तर कदाचित हो. आता देवाच्या चर्चमध्ये आम्ही प्रोटेस्टंट नाही, पण आम्हाला माहीत आहे की अनेक इव्हॅन्जेलिकल प्रोटेस्टंट असा विश्वास करतात की क्लेश 7 टिकतो. पहिल्या 3.5 वर्षांत ते तुलनेने ठीक आहे, गेल्या 3.5 वर्षांत ते भयानक आहे. म्हणून मला इंटरनेटवर सापडलेल्या काही गोष्टी वाचायचे आहेत. एक लेखक म्हणतो, आपल्या प्रभूच्या क्रूसावर चढवण्याच्या आणि पुनरुत्थानाच्या वर्षापासून इसवी सन 33 पासून 1000 कालावधी पूर्ण करण्यासाठी पुढे काम करणे, जे आपल्याला आपल्या प्रभूच्या परत येण्याची तारीख म्हणून 2033 घेऊन जाईल, सहस्राब्दी राजवटीची सुरुवात. या 7 वजा केल्यास आपल्याला 2026 हे वर्ष मिळते. हा काळ 7 क्लेश कालावधीची सुरुवात आहे. जरी आपल्या प्रभूची क्रूसावर चढवणे आणि पुनरुत्थान वसंत ऋतूमध्ये वल्हांडनाच्या वेळी झाले असले तरी क्लेश शरद ऋतूमध्ये होणाऱ्या सणांच्या चक्राने सुरू झाला. तर तुम्हाला माहीत आहे, देवाच्या चर्चीची पार्श्वभूमी असलेले लोक म्हणतात, बरं, हे आपण ज्या गोष्टींबद्दल बोललो आहोत त्यापैकी काही गोष्टींसारखे वाटते. आणि म्हणून तो म्हणतो, यामुळे 2026 शरद ऋतूमध्ये संकटाच्या सुरुवातीच्या तारखा येण्याची शक्यता आहे. आणखी एक आहे, हे फेसबुकवरून आहे. होशेया 6.3 म्हणते, 2 दिवस तो प्रभू आपल्याला पुनरुज्जीवित करेल, तिसऱ्या दिवशी तो आपल्याला उठवेल आणि आपण त्याच्या दृष्टीने जगू. 2033 हे ख्रिस्ताच्या मृत्यूनंतरचे प्रभूचे 2 दिवस असतील. साधे गणित, 2033 7 आधी 2026 हे वर्ष असेल. संकट सुरू होण्याचे ते वर्ष असू शकते का? असो, ते दोन्ही दावे कमीत कमी अंशतः येशू शुक्रवारी मरण पावला या चुकीच्या समजुतीवर आधारित आहेत. जो तो शुक्रवारी मरण पावला नाही, तो ज्या दिवशी आपण बुधवार म्हणतो त्या दिवशी मरण पावला, त्यामुळे 33 AD कालावधी वगळला जातो. तसे संभाव्य बुधवारच्या तारखा 41 AD, 34 AD, 35 AD आहेत. मग मला ऑनलाईन आणखी एक अंदाज सापडला. हा म्हणतो, मला खूप सुज्ञ अंदाज आहे की पूर्ण अंत कधी होईल. 2033 म्हणजे 2000, अगदी 2000 क्लेश 7 लांब आहे. आनंद सुमारे 2033 - 7 2026 होतो. अंताची सुरुवात 1948 इस्रायलला राष्ट्र म्हणून पुनर्स्थापित केले तेव्हा झाली. शास्त्र म्हणते की ही अशी पिढी असेल जी 1948 घडलेल्या या सर्व गोष्टी पाहतील. म्हणून संभाव्य निष्कर्ष, शेवटचा काल 2023 किंवा 2040 शेवटच्या टप्प्यात असावा. त्याने तेच म्हटले. आता मला येशूने सांगितलेले काहीतरी वाचायचे आहे, कारण त्याने या शास्त्राचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला होता. मत्तया 24:34 येशू म्हणाला, पण मी तुम्हाला खरे सांगतो, या सर्व गोष्टी घरेपर्यंत ही पिढी कधीही नाहीशी होणार नाही.
बरं, मग एक पिढी म्हणजे किती काळ?
बरं, बायबलनुसार ते 30 किंवा 40 वर्षे मानले जाते असे स्मिथच्या बायबल डिक्शनरीने जॉब 42:16 समजुतीनुसार म्हटले आहे. स्तोत्र 9:10 आधारित ते जास्तीत जास्त 70 किंवा 80 वर्षे असेल, पण 30 किंवा 40 वर्षे अधिक अर्थपूर्ण वाटतात. पण जरी ते 28 वर्षे असले तरी 1938 सुरू होऊन येशूने मत्तया 24 जे काही सांगितले ते 2028 पूर्ण करावे लागेल, आणि ते शक्य नाही. असो, आपण मानवजातीच्या पृथ्वीवरील 1000 वर्षांच्या राजवटीच्या जवळ आहोत. येशूने मत्तया 24 म्हटल्याप्रमाणे अंत अजून आलेला नाही. आता येशूने तिथे बोललेला शेवट आणि मत्तया 24:14 तो मोठ्या संकटाच्या सुरुवातीकडे निर्देश करतो असे दिसते. आणि कदाचित 1000 वर्षांचा शेवट जरी तो त्याच्या परत येण्याकडे निर्देश करू शकतो. असो, जर तुम्ही सध्याच्या तारखेला 3.5 वर्षे जोडली तर ते आपल्याला 2031 घेऊन जाते, जे मोठ्या संकटाची सर्वात लवकर सुरुवात होण्याची तारीख आहे. पण तेही खूप लवकर असू शकते. आता त्या समजुतीनुसार येशू परत येण्यापूर्वीच्या 7 वर्षांच्या कालावधी, तसेच हर्मगिदोनाची उलटी गणना 2026 सुरू होण्याची शक्यता आहे. तरीही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट चिन्हे पाहावी लागतील, जी आपल्याला निश्चितपणे कळणार नाहीत तोपर्यंत.
बायबल आपल्याला कोणत्या काही चिन्हे शोधण्यास सांगते?
बरं, येशूने मत्तय 24:14 म्हटले आहे की देवाच्या राज्याची सुवार्ता जगाला साक्षी म्हणून सांगितली जाईल आणि मग शेवट येईल. वचन 15 तो म्हणाला, जेव्हा तुम्ही दानियल संदेष्ट्याने सांगितलेली ओसारीची घृणास्पद गोष्ट पवित्र ठिकाणी उभी असलेली पाहाल, तेव्हा जो कोणी वाचतो त्याने समजून घ्यावे, त्याला आणि यहुदियाने डोंगरावरून पळून जावे. जर तुम्ही शेत असाल तर तुमचे कपडे घेण्याचा नाक परत जाऊ नका. वचन 51, गर्भवती आणि दूध बाजणाऱ्यांना धिक्कार असो. आणि वचन 20, तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्बात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा, कारण जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कधीही झाले नाही, कधीही होणार नाही आणि कधीही होणार नाही असे मोठे संकट येईल. म्हणून येशूने इतर गोष्टींबरोबरच दानियलने लिहिलेल्या घृणास्पद गोष्टीचा उल्लेख केला. आता जर तुम्ही जुन्या करारात दानियलच्या पुस्तकात दानियल अध्याय 9 परत गेलात तर आपण वचन 26 मध्याभागी कट करणार आहोत आणि त्यात काय म्हणायचे आहे ते वाचणार आहोत. आणि येणाऱ्या राजपुत्राचे लोक शहर आणि पवित्र स्थान नष्ट करतील आणि त्याचा शेवट पुराने होईल. युद्ध संपेपर्यंत उजाडपणा निश्चित केला जाईल. मग तो एका आठवड्यासाठी अनेकांशी करार करेल, परंतु आठवड्याच्या मध्याभागी तो यज्ञ आणि अर्पणांचा अंत करेल आणि निर्जन गोष्टींच्या पंखावर एक असा असेल जो उजाड होईल, जोपर्यंत निश्चय केलेला शेवट उजाड लोकांवर ओतला जात नाही. आता ही पुष्टी झालेली नाही, किंवा या शांती कराराची पुष्टी झालेली नाही, किंवा दानियल 11:31 घृणास्पद गोष्टींबद्दल दानियल 11 इतर उतारे देखील नाहीत. शिवाय आपण उत्तर आणि दक्षिणेतील बायबलमधील राजांची स्थापना देखील पाहिली नाही, जी ठिकाणी असणे आवश्यक आहे, जी तुम्ही दानियल 11:24 वाचाल.
उत्तरेच्या राजा आणि दक्षिणेच्या राजाबद्दल आम्हाला अधिक सांगा, म्हणजे आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू शकू.
बरं, दानियल 9:26 एका राजपुत्राबद्दल बोलते. याचा अर्थ असा की तो असा कोणीतरी आहे जो त्याच्या कराराची पुष्टी करतो तेव्हा सर्वोच्च नेता नसतो. तो एका आठवड्यासाठी त्याच्या कराराची पुष्टी करणार आहे. आणि दानियल 11:31 राजपुत्र उत्तरेचा राजा बनणार आहे जेव्हा तो करार मोडतो. तो आठवड्याच्या मध्यभागी तो मोडणार आहे. आता ग्रीको रोमन संत हिप्पोलिटसच्या मते हा एक आठवडा 7 वर्षांचा असावा असे मानले जाते आणि इतर लोक त्याशी सहमत आहेत. म्हणून मध्य तो मोडणे म्हणजे 3.5 वर्षानंतर. बरेच लोक या कराराला दानियल 8:25 आणि दानियल 11:24 सारख्या भविष्यवाण्यांसह एक प्रकारचा शांती करार मानतात आणि तो 3.5 वर्षानंतर मध्यभागी मोडला जातो आणि येशूच्या मते तेव्हा आपल्याला पळून जावे लागते आणि त्यानंतर लवकरच मोठे संकट येते. आता मत्तया 24:29 आणि 31 मध्ये येशूकडून उद्धृत केल्याप्रमाणे येशू परत येतो नंतर संकट. म्हणून जर आपण 2026 7 वर्षांसाठी निश्चित केलेल्या घटकाशी करार पाहिला तर ते शेवटपर्यंत उलटी गिनती सुरू करू शकते, म्हणजेच मोठे संकट जे 3.5 वर्षांनी सुरू होऊ शकते किंवा अगदी हर्मगिदोन जे 6-7 वर्षांनी सुरू होईल. आता वास्तव असे आहे की बहुतेक वेळा शांती करार युद्धानंतर होतात. यशाया 22:7-9 नुसार जेरुसलेममध्ये मोठे नुकसान होणारे एक मोठे प्रादेशिक युद्ध आपल्याला पाहण्याची शक्यता आहे. काहीही असो, आपण 6000 वर्षांच्या समाप्तीच्या जवळ येत आहोत आणि लवकरच आपल्याला उलटी गिनती दिसू शकते. तथापि मी हे सांगू इच्छितो की 2026, 2027, 2028 मोठे संकट सुरू होण्याची शक्यता नाही आणि येशू 2033 पूर्वी परत येणार नाही. येशूने गोष्टी घडणार आहेत असे सांगितल्यानंतर त्याने त्याच्या अनुयायांना लूक 21:23 असे सांगितले. म्हणून जागृत रहा आणि घडणाऱ्या या सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी आणि मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायास तुम्ही पात्र ठरावा म्हणून नेहमी प्रार्थना करा. आणि खऱ्या ख्रिश्चनांनी हेच केले पाहिजे.
धन्यवाद डॉक्टर थियल. डॉक्टर थियल यांच्या अधिक मुलाखतींसाठी लेखी आणि ऑडिओ लेखांव्यतिरिक्त आमच्या वेबसाईट BibleNewsProphecy.net ला भेट द्या. हे बायबल न्यूज प्रोफेसी प्रोग्रामचे स्टीव्ह डुपुईस आहेत.